काळ्या गवाऊरातान हिरवांबा डावले दारोय नको मारू न परन सक्या न राणी तुझी गर विन जव गसाची पेंडीन हलकी गेली वाजनलाय बंधू माझ्या ग सम्रतला न माया माझी साजनलाय
पंढरपुरा
मंदिर धवळी गाय पिवळ शेन विठ्ठलाची गरू कमीन सारविती वृंदावन पंढरपुरा मंदिर गलू गलीला कसार अशी रुक्मीन हुशारन देती चुड्याला इसार शिंगा घरी लारताना पुन बसले धुरला रुक्मिणीच्या ग माहेराला न जान गौंडन पुरला अतिटगलाच सुखन रुक्मिणी सांगती माहेरी नवला काग पायरी न माझ्या वाड्याच्या टगराच सुकल रुक्मी सांगती हसून सावळ्या हरी जल मोती पनगला ठासून ते टगराच सुकल रुक्मी सांगती गडणी चांदीचे गरुड खांबन माझ्या रेवाची जोडणी अतिटगराच सुकल रुक्मी सांगती भावला मोठे ग मोठे देवन माझ्या देवाच्या शेवला अतिटगराच सुकल रुक्मी सांगती माहेरी अंते सावळ्या हारीच्या मोती पंगला दोयरी अंते इटगलाच सुकल रुक्मी सांगती
माईला बापाला मोठे देवन माझ्या देवाच्या
म्हणलं ते
विठ्ठलाची सुख रुक्मी सांगती आईला सोन्याची साखळी आनंद्या गाईला
काय म्हणण्याची गरज नाही आपल्याला
त्यांना गाळा कुठे येतो
म्हणण्यासाठी
मला गळा यायलाय मला
शकुंतला नाईक नवरे का
भरली चंद्र बाबा घेऊचे ना
गळा बदलून म्हणा म्हणा गळा बदलून
भरली काय गळे येते मला मोठे गळे येते अभंगातला गळा काढावा एखादा मला अभंगाचा मी न खायचे
गवळणीचा म्हण ना एखादा गवळणीचे गळे सोपे म्हण ना ग
रेशमी तलवारचा मन किती म्हण गाय येड्या टकल्याची मी मन लागते बेस्ट गळाय देव पागल मग काय झाली
चंद्र बागा झाली लाल चंद्र बागा झाली लाल
गळा नाही येईन का पुन्हा बघा इथे पण